नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युत्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमः, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीडुष्टमाय च शुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापदल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च कल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, दिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
आज आपल्या इथं एक आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे। आपण आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरण पाहत असतो, निसर्ग पाहत असतो, त्याच्याविषयी खूप कमी जाणत असतो। स्वामीजी असं म्हणायचं बर का बापू की आपल्याला ओळींनी जर जंगलामध्ये नेलं तर 10 झाडांची नावं सांगता येणार नाहीत, हे कोणतं झाड, इतकी आपल्याला वनस्पतींबद्दल माहिती आहे, म्हणजे जवळपास आपल्याला काही माहिती नाही। आज आपल्यामध्ये पर्यावरणाच्या विषयी, निसर्गाच्या विषयी काही मोकळ्या गप्पा किंवा संवाद असा होणार आहे, आणि तो होणार आहे बापू महाजन, अतिशय प्रसिद्ध असे संशोधक, अध्यापक, लेखक, कवी, विचारांनी बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ असे ते आहेत। त्याचप्रमाणे ते उदार मतवादी आहेत, चिंतनशील आहेत। एका शब्दामध्ये त्यांचा जर परिचय करून द्यायचा झाला तर ते अतिशय सुसंस्कृत आहेत। त्यांनी स्वतःचा परिचय एका शब्दात जो करून दिला तो जंगली असा आहे। याचं कारण असं की जंगल हे त्यांचं दुसरं घरच जणू झालेलं आहे, इतके ते जंगलाशी समरस असतात। आणि अतिशय कार्यमग्न, ज्याला त्यांनी आळशी असं म्हटलेलं आहे स्वतःबद्दल, पण मी त्यांना नेहमी कार्यमग्नच पाहतो। स्वभाषेचे आग्रही असं त्यांनी म्हटलंय, पण संस्कृत आणि इंग्रजीवर प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व। आणि अतिशय सुसंस्कृत आणि जे जे नवीन असेल ते ते शिकण्याची इच्छा असणारे ज्याला त्यांनी अव्यवहारी असं म्हटलेलं आहे स्वतःबद्दल. लेखन, पत्रलेखन, गप्पा, विनोद, निसर्ग, भ्रमंती, वनस्पतीचा अभ्यास अशा प्रकारची आवड त्यांनी जोपासलेली आहे. ते प्राध्यापक होते, आता रिटायर्ड आहेत. आणि मुख्य म्हणजे जेव्हा जेव्हा कोणाकोणाला मी असं सांगितलं की मिलान टॉकीज जवळ गणेशपुरम म्हणून इमारत आहे तिथं मी राहतो, तेव्हा मला लोकांनी विचारलं म्हणजे बापू राहतात त्याच इमारतीत का, आणि हो असं म्हटल्यावर मी असं जवळपास प्रत्येकाकडून ऐकलं की म्हणजे किती भाग्यवान आहात तुम्ही, एवढी मोठी व्यक्ती तुमच्या इमारतीमध्ये राहते. डॉक्टर स्मिता महाजन यांचे सासरे, पण वडील हेच जास्त म्हणणं योग्य आहे असे. ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही स्मिताची ज्या तऱ्हेने काळजी घेतात तेही आम्ही अगदी जवळून पाहतो. अशा बापूंना त्यांच्या नावाने एक वनस्पती, त्याला आंतरराष्ट्रीय नाव देखील देण्यात आलेलं आहे. अशा बापूंना बोलतं करणार आहेत तुमच्या समोर बसलेले, मी नाव न सांगता देखील तुम्ही ज्यांना ओळखाल असे. त्यांची ओळख इथं मला बापूंनी जी दिली आहे त्याच्यात त्यांनी चतुर्दश पैलू व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. जे 14 पैलू ज्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत, आणि बापू म्हणाले जर वेळ आली तर मी 14 कोणते ते सांगू शकेन. शिक्षणाने डॉक्टर, MBBS, आणि कार्यकर्तृत्वाने ते सामाजिक कार्यकर्ता आहेत, साहित्यिक आहेतच. त्यांचे लेख जसे बापूंचेही तुम्ही वाचले आहेत लेख वर्तमानपत्रातून, तसे आपल्या समोर बसलेले जे ज्यांची ओळख मी करून देतोय आणि अजून नाव सांगत नाहीये तुम्ही ओळखलेलं आहे. त्यांचा व्यवसाय बापूंनी हरहुन्नरी असा दिलेला आहे. आणि पिंडानी ते पत्रकार आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे. स्वभावाने प्रेमळ पती व पिता, सच्चा दोस्त, निर्मळ माणूस, दिलदार मित्र, मी म्हणेन चांगला माणूस, वृत्तीनी कलावंत कलंदर, मनोवृत्तीनी कवी, निसर्गप्रेमी, अभ्यासू, आणि ज्यांना उदंड कीर्ती मिळालेली आहे असे ते आहेत. त्यांच्या ठिकाणी कला तर ठासून भरलेले आहेत. ते चित्रकार आहेत, रेखाचित्रकार आहेत, संगीतज्ञ आहेत, गायक, वादक, बासरी वाजवतात, ओरिगामी तज्ज्ञ, शिल्पकार, लेखक, कवी, शब्दचित्रकार, भाषाप्रभू, वक्ता, संवादक, आता ते संवाद साधतीलच. गद्य पद्य अशी एकूण 37 पुस्तकं त्यांच्या नावाने आहेत आणि अगणित पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत असलेली मुक्तांगण ही संस्था त्याचे ते संचालक आहेत. त्यांचं नाव डॉक्टर अनिल अवचट. बाबा म्हणून त्यांना संबोधलं जातं. आता मी फार वेळ न घेता या दोघांचा संवाद सुरू हवा अशी त्यांना विनंती करतो, तो अतिशय रोचक होणार याच्याविषयी मला काही शंका नाही. एक गोष्ट आहे की या दोघां एका प्रथेमुळे मी इथं वर बसलेलो आहे, त्याचा मला थोडा बापू संकोची वाटतो. आमच्या तिघांमध्ये असणारी एक कॉमन गोष्ट, तिघांमध्ये असणारी कॉमन गोष्ट म्हणजे आम्ही तिघही दाढीवाले आहोत. मी बाबांना अशी विनंती करतो की त्यांनी बापूंशी संवाद साधायला प्रारंभ करावा.
हॅलो, डुकडुक ते जरा. हॅलो, येते ऐकून सगळ्यांना?
येते.
नमस्कार मंडळी. मकरंदजी नमस्कार. यांची ओळख झाली आणि त्यांच्या प्रेमात मी पडलेलो आहे. आणि इतका तो मकरंद नावाला साजेसा त्यांच्यातला मधुरपणा जो आहे ना, त्याच्या मी प्रेमात पडलेलो. तुम्ही वेगळ्या प्रेमात असाल, त्यांचं जे तुमच्याशी असलेलं नातं आहे ते वेगळं असेल, पण मी अगदी स्वतंत्र नात्याने आता नात्याची आता आमची सुरुवात आहे आणि मला ते फार आवडलेले आहेत. तर आता बापूशी बोलायचं मला. बापूला मी आरेतुरे करतो, तो माझा जरी गुरु असला, माझ्यापेक्षा बराच वयाने मोठा असला, तरी त्याच्या घरात त्याला त्याची मुलं त्याची नातवंड सगळे ए बापू म्हणतात आणि मी त्यांच्या घरातला आहे, त्यामुळे मी ए बापू म्हणतो. त्यामुळे हा, अरे हे बघा, हा तो गोडपणा मी म्हटलं ना. तर हे जे बापूची माझी भेट झाल्या नंतर जे ते माझं जीवन बदललं, ते त्याच्या आधीच्या जीवनापेक्षा खूप वेगळं होतं. आधी मी सगळ्या सामाजिक चळवळीत होतो, नंतर सगळ्या मानव समूहांवर लिहित होतो, हमाल विशा आपले निपाणीची ते बिडी कामगार, नंतर असे सगळे जे मानव समूह भटके विमुक्त, नंतर सगळे असे याच्यावर आणखीन एकदम हे मला झटपकन बदलून टाकलं आणि मला या सगळ्या झाडाझुडपांच्याकडे वेगळ्या रीतीने पाहायला शिकवलं. ज्या जंगलात मी जात होतो अनेकदा, जंगल मी पाहिलेली होती पण आदिवासींचे प्रश्न जाणण्यासाठी किंवा असे, पण त्या जंगलातली जी भोवतीची झाडं होती त्यांनाही काही एक नावं आहेत, त्यांना व्यक्तित्व आहे. हा, हे विसरलो होतो मी, मला माहितीच नव्हतं. आणि बापूंनी तो जसा एखादा तो आपल्या सुफी किंवा कशा तर आहे ना, की असा शिष्याच्या डोक्यावर गुरुने हात ठेवला जग बदलून जातो, असा काहीसा प्रकार आमच्या बाबतीत झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्या माझे विषय बदलले लिखाणाचे, हे सगळे पर्यावरणपूरक हे सगळे असे विषय झाले. आधी ते मानवी जीवनातलं शोषण हा जो प्रमुख माझ्या याच्यातला होता तो बदलला आणि जास्त आता हे ढासळतं पर्यावरण आणि ती जी काय त्याची जी काय तातडी आहे की अरे आत्ता काही नाही केलं तर काय होणार आहे हे कळेन असं झालेलं आहे. आत्ताची जी पेट्रोल डिझेल हे साठे संपत येणार आहे, आत्ताची जंगलं संपली की काय होणार आहे. हा, एका जेव्हा ते रेड इंडियन होते ना आहेत, म्हणजे ते त्या युरोपियन लोक गेले धडाधडा मारायला सुरुवात केली, त्यांना कळे ना की अरे सगळ्यांना इथे जमीन आहे, सगळ्यांना फळ आहे, सगळ्यांना, तर हे असं काय करतात. तेव्हा एक त्यांच्यातला जो म्हातारा होता तो म्हणाला, जेव्हा सगळ्या नद्या विषारी होतील, जेव्हा सगळे मासे मरतील, जेव्हा सगळी झाडं मरतील, तेव्हा त्यांना कळेल की पैसाही त्यांचं अन्न होऊ शकत नाही. क्या बात आहे, क्या बात आहे, हे शहाणपण हे. तर म्हणून मला बापूंनी असं एक निसर्गाविषयीचं शहाणपण दिलं. बापू, तुला पहिली आमची आपली ओळख आठवते?
मी तुझ्या घरी आलो होतो आणि दोघांचे समान मित्र, कोल्हापूरचे माझे मित्र, तुझे मित्र डॉक्टर
सुभाष आठले, ते मला म्हणले अरे मला अनिलला भेटायला जायचं, तुला घर माहिती आहे का? म्हटलं घर माहिती नाही मला, पण ते पत्रकार नगरमध्ये ते राहतात एवढं माहिती होत, म्हणून त्यांना येऊन पत्रकार नगरमध्ये येऊन गेलो आणि प्रेमातच पडलो. ज्या त्याचं व्यक्तिमत्व आता तुम्ही जे उलटे अक्षर तुम्ही सांगितले त्याच्या थोडस उलटे समजायला सुद्धा हरकत नाही. तो कोणाच्याही प्रेमात पडणारा, कोणाचाही बाबा होणारा तो मनुष्य आहे. माझ्या मुलीचा तो बाबा झाला,
याच्यापासून सावध राहा.
हा जमीन आहे, सावध राहा. हे बरोबर आहे. तर ती चांगली गोष्ट आठवते. आणि हा त्या सुभाष आठलेला म्हणला, अरे मला सध्या जर निर्माण झाला इंटरेस्ट जंगलराजाविषयी मला थोडीशी माहिती करून घ्यायची, तर कोण मला देईल? अटले म्हणला, अरे हा काय, मी तुला ज्याच्या ज्यांना घेऊन तुझ्याकडे आलोय हाच माहिती करून देईल, हा जंगली आहे.
मी त्यांना विचारलं, तुम्ही वनस्पती शास्त्राचे मला जंगल दाखवाल का? तुम्ही दाखवेन की म्हणलं, कुठल्या जंगलाला चांगलं समजता तुम्ही? तर ते म्हणलं भीमाशंकर नाही. कारण काय, तिथे मोठी झाडं आहेत, पण त्याची ते गेले ते त्याची जागा घ्यायला त्याच्यापेक्षा लहान त्याच जातीची झाडं नाही. चांगलं जंगल, समृद्ध जंगल म्हणजे नुसतं मोठी झाडं आहेत असं नाही, तर त्याची परत ग्रोथ पाहिजे, त्याची पिल्लं पाहिजेत, ती वाढत असली पाहिजेत, आणि असं समृद्ध असेल तर ते जंगल. त्यामुळे मला एकदम बापू हा एकदम वेगळा वाटला. मग मी त्याला विचारलं की कुठलं जंगल चांगलं, मग त्यांनी मला जंगल सांगितली अशी. आणि मग आम्ही जंगलात जायला सुरुवात केली. आणि बापू हा तिथे म्हणजे जसा नटाला पाहावं रंगभूमीवर, तसं बापूला पाहावं जंगलामध्ये. तो म्हणजे असा उत्साहाने, अरे वा वा वा, अरे धावणार, अरे अरे थांबा, अर्जुन अर्जुन इथे दिसतंय. म्हणजे सगळे वृक्ष हे त्याला नुसते एक्साइट करून टाकतात. कधी कधी तो ट्रिकही करतो. आम्ही डोंगरावर जात असताना तो दमला ना जरा, त्याला थांबायचं असेल ना, तर मग तो म्हणतो, अरे हे बघा काय, हे कुठलं झाड आहे, आम्हाला लक्षात येते की याला विश्रांती पाहिजे. तर बापू, या जंगलाच्या प्रेमात तू कसा पडलास, तू वनस्पती शास्त्राकडे कसा वळलास?
निसर्ग या विषयावर आज आपल्याला निसर्ग आणि पर्यावरण हे बोलायचं आहे त्या मर्यादेमध्ये. त्यामुळे अतिशय तसा वेळ कमी आहे. फार महाप्रचंड विषय आहे आणि त्याविषयी मी थोडक्यात आपल्याला बोलायचं आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगतो की मी मूळचा पुण्याचा, बुधवार पेठेत म्हणजे मूळ पुण्यामध्ये माझा जन्म झालेला, लक्ष्मी रोडवर बाळणपणाच्या दवाखान्यामध्ये माझा जन्म झालेला. आणि मी थोडा मोठा झाल्यानंतर तरुणपणी जगली झालो, म्हणजे लोकांना आश्चर्य वाटेल त्याविषयी मला थोडं सांगायचंय. लहानपणी आमच्या बाजूला, आमच्या घराच्या मागच्या बाजूला बेलबाग मंदिराची दाट झाडी होती, थोडीशी देवराई म्हणता येईल त्याविषयी नंतर सांगतो थोडस, अशी होती. आणि त्याला लागून आमच्या वाड्यामध्ये मागे परळबाग होती. मी बहुतेक वेळ परळबागेतच असायचा, पावसाळ्यामध्ये पाऊस आला की खिडकीतनं पाऊस बघत बसायचा, तासन तास दोन दोन तास, अजूनही बघतोच, अजूनही जंगलात जातोच बागेत. आता पण बागेपेक्षा मोठ्या जंगलात मला बीएससी झाल्यानंतर एमएससीला असताना मला एक नोकरी मिळाली, ती अशी होती बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. चार वर्ष मी तिथे नोकरी केली. आमचं क्षेत्र होतं राजस्थान टू केरळ आणि त्याचं मुख्य केंद्र पुण्यात सुरू झालं, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आणि ते सुरू झाल्याच्या पहिल्या महिन्यात मला तिथे जॉईन व्हायला मिळालं. त्या इंटरव्ह्यूमध्ये मला सिलेक्ट होईल असं वाटलंच नव्हतं, ते एक आश्चर्याचा धक्का बसला. सिलेक्ट झालो, जॉईन झालो आणि महिन्यातले 20 ते 25 दिवस राजस्थान टू केरळ ह्या सगळ्या भागामध्ये जिथे जिथे ज्या जवळ जायचं असेल तिथे जायचं, नुसतं जंगलात नाही निसर्गात, ते जंगल असेल ते ज्याला आपण जलदल म्हणतो त्याला खऱ्या अर्थाने आम्ही जलमय भूमी म्हणतो. अतिशय जंगली परिसंस्था ती असते आणि संस्कृत वाङ्मयापासून ते कदलमळ जंगल जे म्हणण्यात आलंय, संस्कृत वाङ्मयाची मला खूप जोडी आहे, आवड आहे. अभ्यास फार नाही पण थोडं वाचन आहे. त्यातले दोन शब्द मला संस्कृत वाङ्मयातले ह्या विषयातले खटकतात. बाकी अप्रतिमय निसर्गाविषयी संस्कृत वाङ्मय जेवढं असे आहे तेवढं मराठी वाङ्मय सुद्धा नाही, हिंदीत तर अजिबातच नाही असं म्हणता येईल. तर त्यातला हा दलदल हा एक विषय की सगळं अतिशय एक असा ठरलेला, तो अतिशय चांगली परिसंस्था असते. त्याच्यामध्ये गवतापूर्ण असतील, त्याच्यामध्ये शेतामध्ये नदी एवढे नाले डोंगर दऱ्या सगळीकडे रंगून
वनस्पतींचं सर्वेक्षण करायचं आणि या सगळ्या भागातलं सुरुवातीला कोणकोणत्या वनस्पती कुठे कुठे आहेत आणि त्याची नोंद करायची, त्याचे नमुने पुण्याला घेऊन यायचे. महिन्यातनं 20 ते 25 दिवस हे काम करायचं. मी 4 वर्ष हे काम केलं आणि 5 ते 10 दिवस पुण्यात आणलेल्या ज्या वनस्पती असतील त्याचं सगळं वर्गीकरण करायचं, त्याचं संकलन केलेलं असेल, ते ज्याला म्हणतात आपण म्युझियममध्ये ठेवायचे तसे ते वाळवायचे, त्याचं व्यवस्थित त्याला हर्बेरियम असं म्हणतात. असा हर्बेरियम ह्या पश्चिम भारताचा पुण्यामध्ये मोठा हर्बेरियम आहे, जाऊन बघण्याजोगं तर आहे, तिथे म्युझियम पण आहे. तर तिथे 4 वर्ष काम केल्यावरती शासकीय नोकरी तेव्हा एकटा होतो, लग्न व्हायचं होतं आणि लग्न होईना कारण हा मनुष्य जंगलात येतो तर फॉरेस्ट ऑफिसर आहे का नाही, जंगल वनाधिकारी म्हणजे मग काहीतरी त्यांना लोकांना माहिती होते की चांगली मोठी पोस्ट आहे वगैरे. वनाधिकारी नाही नाही जंगलात येतो म्हणतो सरकारी नोकरी आहे, कोणाला माहिती काय आहे असं झालं. आणि दुसरी गोष्ट त्या सरकारी नोकरीतल्या सगळ्या काही प्रथा, त्यातले गैरकारभार अजिबात पटायचं नाही, त्याला विरोधही आम्ही करायचो आणि त्यामुळे ते सोडून मी पुणे विद्यापीठामध्ये आलो. एमएससीचं राहिलेलं वर्ष होतं ते पूर्ण केलं.
आणि बापू त्याच्या आधी मी एक सांगतो, बापू लहान होता शाळेतला आणि त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटायचं की हा वेली जातात आणि त्याच्यापासून ताण येतात आणि ते असे गुंडाळतात, त्याचे आधार घेतात, हे कसं होतं आणि कधी होतं. त्यामुळे शाळेत ना आल्या हे दत्त फेकायचं आणि जायचं तिकडे आणि ती आता छपरावर होतं तिथे तो बघत बसायचा. मग ते कधीतरी सकाळी उठल्यावर ते बघायचं की ते झालेलं. तर मग रात्री कधीतरी होतं, हा रात्रभर बसतो तो बोट पुढे धरून की आपल्या बोटाला ही वेळा घालते की नाही. आणि त्यांनी सांगितलं की तो जो कुंभ होता तो सगळीकडे त्या बोटाला स्पर्श केला, मग सगळीकडे त्यांनी जाऊन 360 अंशात फिरून याच्यापेक्षा जास्त सपोर्ट कुठे आहे का हे बघितलं. आणि मग जेव्हा हा सपोर्ट चांगला आहे तेव्हा याच्याभोवती गुंधाळायला सुरुवात केली आणि तो गुंधाळत 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 सकाळ होईपर्यंत त्याच्या बोटाला संपूर्ण गुंधाळून टाकलं. म्हणजे ह्या मुलाची ही जी उत्सुकता आहे ही म्हणजे अन्युज्युअल आहे. म्हणजे ह्याचं जे प्रेम आहे वनस्पतींचं हे असं आपण आलेलं प्रेम आहे, तो काही प्राध्यापक किंवा आता तो कुठली नोकरी म्हणत होता असं नाहीये. मी त्याच्याकडे शिकायला जायला लागलो, 2-2 तास 2-2.5 तास शिकायचो. त्यांची नातवंड तिथे असायचे अर्जुन आणि रश्मी, ते माझ्याशी खेळायचे, ते मला तर असे जाऊ द्यायचे नाही. बापू नेहमी सांगतो तसं बोलणं की मी जायला लागलो की ते असे हात करून उभे दारात अनिल काका नाही जायचं असं इतकं. मग चित्र काढत बघायचं फळ्यावर, असं ते आनंदाचे सगळे ते दिवस होते. तर मी त्याच्याकडनं खूप शिकलोय. मी त्याच्याकडनं एक शिकलो त्या विषयाने त्यांनी सांगावं की क्लोरोफिल हे त्याचं फार मोठं प्रेम आहे. म्हणजे हे जे हरितद्रव्य असतं आणि त्याचा जो युनिकनेस आहे त्याचा विषय त्यांनी थोडंसं सांगावा. थोडक्यात सांग, तुला माहिती आहे की तू ह्या विषयावर 3-3-4-4 लेक्चर घेऊ शकशील पण आम्हाला थोडा वेळ आहे. त्याच्याआधी जंगलीचं मला सगळं पूर्ण करतो ते असं बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये लागल्यावर पहिल्यांदाच मला साहेबांनी कर्नाटकमधल्या घनदाट जंगलामध्ये मेच्या शेवटला आठवडा असेल तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा कॅम्प होता तंबूचा, तिथे नेऊन सोडलं आणि साहेब जीपने पुढे गेले. म्हणजे 8 दिवस तुला या जंगलात राहायचं, या जंगलात अभ्यास करायचा. तर घरातली बाग वेगळी, बैलबागेमध्ये काही झाडं पाहिली ती ओळखल्याची ती वेगळी. अरे पण हे फार वेगळंच आहे जंगल. आणि त्याच्यामध्ये जंगल म्हणजे भीती असं एक लहानपणापासून आपल्याकडे करायची पद्धत आहे. मला मी कोल्हापूरला 30 वर्ष होतो सर्व्हिसला, कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठात. तर तिथे पुण्याला घर आणि कोल्हापूरला नोकरी, तर वर्षातनं 4-5 वेळा माझ्या कोल्हापूरून पुण्याला जाणं येणं व्हायचं. बसमध्ये लहान मूल असलं, त्याचे आई वडील आणि छोटं बाळ, तर ते सुरुवातीला बसमध्ये त्या बाळाला सांगायचे, ते बघ ते झाड आहे, आता हे दिसते हम्मा आहे, ते बघ पप्पा आहे, पाणी आहे, असं सांगायचे. असं किती वेळ चालणार, ते मूल थोड्याच वेळात कंटाळा असं रडायला लागायचं. तोपर्यंत साधारण घाट किंवा बऱ्यापैकी झाडी आलेली असायची,
मग ते आई वडील जाऊन सांगायचे बघ आता लागला आपण थांबला नाही तर बाहेर सोडू जंगलासोबत जन्मलेला आहे जंगलात वाघ असतात. तर ही भीती लहानपणापासून घालायची. हिंदी सिनेमातली आवडी तर मला अशी कानात घुमते नाही. कुणीतरी बहुतेक नायिकेचा वडील असेल किंवा नायकाचा वडील असेल मोठ्यांनी आवडी या जंगलाचा कानून नाही जगेगा ही मोठी आवडी मला अजून
हिंदी सांगत.
तर मी जंगलात तिथे गेल्यावर ते पाहिलं जळगाव होत्या रोज घरी आल्यावर बघायचं चार पाच लागलेल्या असायच्या. लोक म्हणायचे काही बिघडत नाही चार पाच जळगाव वेगवेगळं रक्त पिऊन त्या ती एकदा जळी लागली की काढता येत नाही. काढली तर ती आतमध्ये आपल्या शिरेपर्यंत गेलेली असते म्हणजे वेळेमध्ये डोकं खुचसून तोंड खुचसून ती पित असते. ती वेण शिवाय येणं शक्यत असते तिला पिऊ द्यायचं एकदा लागलं आणि किती पिणार अर्धा चमचा रक्त पी आणि आपोआप ती जळून जाते. आज जाताना ती अनेस्थेशिया येते आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही लागताना कळत नाही आणि बाहेर गेल्यावर मग चुरचुरायला लागतं अरे काहीतरी इथे चाललेलं
दिसतं जळगा. टिक्स टिक म्हणजे अगदी छोटासा बिंदू सारखे असतात ह्या जंगलाच्या खऱ्या संरक्षक आहेत. चांगल्या जंगलाचे संरक्षक आहेत.
अगदी
एकदाचं जंगल पाहिलं आम्ही त्या देवगावच्या पुढे दांडेलीच्या आलीकडे सगळ्यात उत्तम जंगल. पण तिथे तुम्हाला फक्त फेब्रुवारी मार्चमध्ये जाता येतं. कारण त्याच वेळेला टिक्स नसतात तिथे आणि नाहीतर सगळीकडे टिक्स साम्राज्य. म्हणून बापू आता देवरायांच्यावर आपण तू काही क्लोरोफिल काही सांगत नाही
असेल राहिला तर. पण जंगलाचा तेव्हा मी पहिल्या आठ दिवस जंगलाच्या प्रेमात पडलो. तंबूत राहून जे तिथे मी केवळ वनस्पती गोळा केल्या किती गोळा करून किती नाही किती त्याच्यामध्ये विविधता आहे त्याला जैव वैविध्य असा शब्द वापरतात. तुम्हाला आवडत नाही चार मात्रा एक वेलांटी आणि एक जोडाक्ष त्यापेक्षा साधा शब्द विविधता असं त्याला मी तयार केलेला आहे सुचवलेला आहे संस्कृत तज्ञांकडनं मान्य करून घेतलेला आहे. एवढी विविधता सगळ्या वनस्पती ओळखतो येऊ शकतच नव्हतो पण त्यातल्या जेवढ्यांचे नमुने यांचे आले ते पुण्यात आल्यानंतर ओळखण्याची एक म्हणजे एक व्यवस्था असते त्याच्यावर संशोधन करून त्या ओळखून काढल्या होत्या नंतर. तर तिथे जंगलात प्रेमात पडलो मी जंगली झालो आणि जंगल हे घाबरण्याजोगं नाही त्यातलं एक माझं वाक्य सांगतो आणि थांबतो याविषयी. पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यापेक्षा भारतातलं कुठलंही जंगल जास्त सुरक्षित असतं. मला तेव्हा भेटले अरे जंगलात म्हणतो मग भीती नाही का काही आणि मी त्या गेला बाळगार काहीतरी पिस्तूल पिस्तूल एखादं शस्त्र शिकून घ्यायचं ते बाळगायचं म्हटलं कुठल्याही शस्त्राचा उपयोग नाही. वाघाने आपल्याला पाहिलं आणि त्याने आपल्याला मारायचं ठरवलं तर आपण त्याच्यावर शस्त्र चालवण्याच्या आधी तो तुमचा गळा धरणार आहे. आपण काही करू शकत नाही त्याचा एवढा वेळ आहे आपण पळून जाऊ शकत नाही काहीच करू शकत नाही. पण वाघाचं स्वाभाविक भक्ष्य मनुष्य नाही. त्या आणखीन एक गोष्ट सांगतो जिम कॉर्बेट अभयारण्य हिमालयाच्या पायथ्याशी आहे आम्ही जातो तिथे नेहमी. तो जिम कॉर्बेट नावाचा इंग्रज होता आणि तो अगदी भारतीयच झाला प्रेमात पडल्या तो हिमालयाच्या आणखीन तिथल्या सगळ्या त्या परिसराच्या. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दोन पायाचा प्राणी हा वाघाचं भक्ष्य नाही तरी तो माणसाला त्या खातो एखादा आणि त्यामुळे नाव देतो आपण नरभक्षक. एखादा वाघ नरभक्षक झालाय याचा अर्थ मूळचा नरभक्षक नाही तो हे सिद्ध आहे. तर त्यांनी असं सांगितलं शेतात काम करणाऱ्या बायका पुरुषांना की वाघाची आळी ऐकू आली किंवा लांब कुठेतरी वाघ असो बिबटे असो असेल असो कुठेतरी तुम्हाला तो दिसला की आळी आली की चटकन उभे राहा. खाली तुम्ही काम करत असताना त्याला कळत नाही चार पायाचा प्राण्याचा दोन पायाचा दोन पायाचा प्राणी म्हटल्यावर तो तुम्हाला काही करत नाही. आणि मला साधं लहानपणापासून वाटायचं मनुष्य जातीचा जन्म जो आफ्रिकेच्या जंगलात झालाय आफ्रिकेच्या जंगलात चित्ते आहेत सिंह आहेत त्यावेळी कदाचित वाघही असतील वाघ नाही आहेत. आता एकच भारत असा देश आहे की सिंह आणि वाघ दोन्ही प्राणी भारतात आहे असा जगात एकमेव देश आहे. पण आफ्रिकेत सिंह भरपूर आहेत हत्ती आहेत इतर तरफ आहेत गेंडे अशा ठिकाणी जर जन्म माणसाचा झालाय तर ते सगळे प्राणी जर मनुष्य भक्षक असते तर मनुष्य वाद राहिले असते का नसती त्या अर्थी ते नाही आहेत. तर हे त्यातलं एक सांगायचं झालं. आता हा म्हणतो क्लोरोफिल तो विषय फार मोठा आहे हरित द्रव्य आणि ते होण्यापूर्वी मला काही
गोष्टी ज्या सांगायच्यात त्या सांगायच्या राहून जातील म्हणून त्या लिहून आणलेल्या त्या थोडं एकदम वाचूनच जात होतं. फक्त त्याविषयी जास्त काही सांगता येणार नाही. त्याच्या आधी संस्कृत वाङ्मयामध्ये 1000 वर्ष 1500 वर्ष कदाचित 2000 वर्ष झाली असतील तेव्हापासून संस्कृत वाङ्मयाच्या शाळेपासून अतिशय मला जी गोडी लागली ती अजूनही त्याचं काही वाचन ज्याला अभ्यास म्हणता येणार नाही त्यातलं तज्ञ तर मी अजिबात नाही पण त्यातले मोठे सर्व तज्ञजवळ माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. मी त्यांना काही विचारू शकतो किंवा चर्चा करू शकतो असे आहेत. तर भविष्य पुराण नावाचं एक पुराण आहे तेव्हा प्राचीन काळी निसर्ग इतका समृद्ध असणारे इतक्या सगळीकडे वनस्पती असणारे माणसांची संख्या अतिशय कमी असणारे तेव्हा भविष्य पुराण म्हणजे भविष्यात काय होणार आहे ते जाणून त्या ऋषींनी असं लिहून ठेवलेलं आहे. तो श्लोक मी हे करून दाखवतो म्हणून दाखवतो. अश्वत्थमेकम पिचुनंदमेकम नगरोधमेकम दशचिंचिमेकम पुढचं त्याची ओळ आहे कपिथ बुलया मलकत्रयम पंचाम्र वापी नरकम न पश्ये. त्याचा अर्थ असा आहे की एक तुमचं झाड किंवा किंवा असं गेला किंवा एक वडाचं झाड किंवा एक कडुलिंबाचं झाड किंवा 10 चिंचेची झाडं दशचिंचिमेकम आणि देव कवठ आणि अवला यांची प्रत्येकी 3 किंवा 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 शेवटी 5 आंब्याची झाडं जो लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. नरकांना पश्चे तो नरक पाहणार नाही असं त्यांनी लिहून ठेवलंय. भविष्य पुराणात म्हणजे भविष्यात हे करावं लागणार आहे आपल्याला त्यावेळी त्याची गरज नव्हती पण आज आम्ही सगळीकडे पाहतोय तर सिल्वर लावतोय गुलमोहर लावतोय पांढरा चाफा लावतोय ही आपली झाडं नव्हे सुदाभू निलगिरी ग्लोरीसिडिया सगळीकडे हे दिसतात तर जंगलात त्यामुळे नाश होतोय. मूळ जंगलात आपल्या कुठलंही एकही झाड येतलं नाहीये अशी झाडं आपण लावतोय ही लावायला पाहिजेत असं तेव्हापासून सांगण्यात आलेलं आहे. तर आणखीन काही मी आधी नुसतं वाचून दाखवतो आणलेलं लिहून आता तर निसर्ग सर्वांच्या गरजा पुरवण्यास समर्थ आहे पण कोणाचीही हाव पुरवण्यास नाही. हे कोणाचं वाक्य आहे?
गांधी
महात्मा गांधींचं वाक्य आहे. कोणाची हाव पुरवण्यास नाही आणि आता मात्र आपण पाश्चात्य विकास नीती अवलंबिली आहे आणि सर्वांनाच हवरेज बनवलेलं आहे. सर्वच सर्ववादी झालेत सर्वांचे हाव पुरवण म्हणाले सर्वांनाच अटळ आहे. सर्वांचे हाव पुरवण्याला जर आपण विकास नीती अवलंब
गांधींचं वाक्य असं की नेचर हॅज सफिशियंट फॉर एव्हरीबडीज नीड्स
नॉट ग्रीड. ते त्याचं मराठीकरण मी सांगितलं इथे. नंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं वाक्य आहे हिंदू धर्म हे पर्यावरणीय जीवनशैलीचं दुसरं नाव आहे. अर्थात तो काय हिंदू धर्म असेल पर्यावरण जीवनशैली ते आपण विसरलेलो आहोत असं असं माझं मत आहे. नंतर अनिल अगरवाल नावाचे दिल्लीचे एक मोठे पर्यावरण तज्ज्ञ होऊन गेले. मी त्यांची व्याख्यानही ऐकली आहेत. स्वतः कॅन्सर झालेला असताना सगळीकडे हिंदूंचे आणि कॅन्सर आणि दिल्लीला राहिल्यामुळे कॅन्सर झालेला आहे हे त्यांना माहीत होतं. आज दिल्लीची अवस्था आपल्याला माहिती आहे. गॅस चेंबर झालेला आहे दिल्ली आज दिल्ली शाळा बंद ठेवलेल्या आहेत म्हणजे काय परिस्थिती झाली आहे. तर अनिल अगरवाल म्हणतात पर्यावरणाचे प्रश्न हे तुकड्या तुकड्यांनी सोडवण्याचे प्रश्न नसून सर्व समस्यांमधून वाट काढण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोनच हवा. हे तर हे काहीतरी झालं आहे ते कॅन्सर आहे तर पंतप्रधान जाहीर करतात किंवा जाहीर करतात पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण भयंकर वाढलंय. त्यातलं भटिंड गावात तर फारच वाढलेलं आहे त्या परिसरात. त्यांनी काय जाहीर केलं की दिल्लीला जगातलं सगळ्यात मोठं कर्करोग संशोधन केंद्र आणि रुग्णालय आता आम्ही स्थापन करणार आहोत. लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या भागापेक्षा विदर्भात जास्त कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे वाढतंय. आमच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच जाहीर केलं महाराष्ट्राच्या की नागपूरला तसंच त्याच प्रकारचं मोठं कर्करोग हे रुग्णालय आम्ही सुरू करणार आहोत. आणि हा त्याला उपाय नाही काय होतं कर्करोग तिथे नसतं काय वाढलं इथल्यापेक्षा की आता पर्यावरणीय अभ्यास सर्वंकष अभ्यास करणं आवश्यक आहे हे निसर्गाचं मुख्य तत्वज्ञान आहे. आणखी एक शाश्वत विकास सगळे आता म्हणतात मंत्री
त्यातलं कोणालाही कळण्याखरं म्हणजे शाश्वत विकास ते काही मला कळलेलं नाहीये. शाश्वत विकास म्हणजे भविष्य काळातील पिढ्यांची त्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकवून ठेवून सद्यकालीन गरजांची पूर्तता करणे म्हणजे शाश्वत विकास. आता तसं झालेलं नाहीये. हा एक दोन पिढ्यानंतर ह्या गरजा कोणाच्याही पुरवता येणार नाही. याच पद्धतीने विकास चालू राहिला तर आपल्याला साडेपाच पृथ्व्या लागतील आणि एकच पृथ्वी आपल्याकडे उपलब्ध आहे.
आपण पाच मिनिटं येत आता तर पाच मिनिटं तुला काय सांगायचं जास्त महत्वाचं असेल ते सांग.
मग ते जास्त महत्वाचं असून दाखवतो सगळं. नेचर इज अन एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स सिस्टीम. कॉन्स्टंट इंटरॅक्शन अमंग इट्स व्हेरियस फॅक्टर्स इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स. सर्व निसर्गातले एकमेकावर अवलंबून आहेत. त्यांची इंटरॅक्शन ही अतिशय महत्वाची आहे. एखादा दुवा तुटला तर सगळी साखळीची शक्ती संपूर्ण जाते असा तो थोडासा भाग आहे. आणि सायलेंट स्प्रिंग नावाची रॅशल कार्सन नावाच्या अमेरिकन बाईंनी 1962 साली एक पुस्तक लिहिलं. मराठीत त्याचं रूपांतर झालेलं आहे सायलेंट स्प्रिंगचं मूक वसंत. तिने असं लिहिलंय की पक्ष्यांचं कुठून ऐकूच येत नाही, काय होत नाही, त्याचा अभ्यास तिने खूप केला. त्यावर लिहिलं खळबळ आहे अमेरिकेत की आपण हे करतोय आपली प्रगती बरोबर नाही की काय. आणि आता उलट विचार त्यांचे सुरू झाले. पण तिकडचे सुरू झाल्यानंतर काही काळाने आम्ही शहाणे होणार असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा असं नाही आमचं. पुढच्या ठेच मागचा मूळ महामूर्ख असं आपली वागणूक भारत आणि चीनची वागणूक अशी आहे असं होतं कृष्ण वेगळा. दुसरं एक सांगायचं म्हणजे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये इतकं निसर्गाविषयी लिहिलंय. संस्कृत वाङ्मयात महाकवी कालिदास आणि संत वाङ्मयामध्ये रामदास आणि मराठी वाङ्मयात थोड्या प्रमाणात व्यंकटेश माडगूळकर हे माझे अत्यंत आवडते आहेत. निसर्गविषयक वाङ्मय याचा विचार केला. दासबोधातील पर्यावरण असा एक लेख लिहिलेला. तीनदा दासबोध वाचला त्यातलं मला भावलं ते रामदास स्वामींचं प्रचंड निसर्गाचं ज्ञान. आज वनस्पती शास्त्रामध्ये पदवीधर द्विपदवीधर किंवा पीडित झालेल्यांना सगळ्यांना तेवढं कदाचित असणार नाही असं ज्ञान सगळे उदाहरणं आता त्यातली देऊ शकत नाही. खूप मी माझ्या लेखात दिलेली आहे. त्यांना सूक्ष्म जीवांचं ज्ञान रामदास स्वामींना होतं. त्यांनी असं लिहिलं इतके सूक्ष्म जीव असतात की त्यांच्या बाजूने एखादी जर मुंगी चालली तर त्या सूक्ष्म जीवांना वाटेल अरे हत्ती चाललाय म्हणजे किती लहान असतील त्याची कल्पना त्यांना त्यावेळेला होती. दुसरं वेळ माझे फार आवडते आहेत. त्याच्यावर माझं एक पुस्तक मी आता लिहिलंय ते प्रसिद्ध होणार आहे वेळ आणि महावेळ. वेळ गुंडाळ्यात जे करतात तर असं गुंडाळतात क्लॉक वाईज का अँटी क्लॉक वाईज हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. महात्मा
दक्षिण गोलार्धात उलट करतो
पण आपल्याकडे सुद्धा उलटे गुंडाळ्यात जाणारा एखादा बैल असतो. तो रामदास यांच्यानी याच्यात हे पण आणलेलं आहे ते वाचून दाखवत नाही वेळ आपली फार थोडी आहे. की उजवा वेळ त्यांनी म्हटलेलं आहे अव्हा वेळ म्हणजे उजवा वेळ की उजव्यापासून डावीकडे वळत जाणारा अतिशय दुर्मिळ असतो असं महात्मा गांधी म्हणलं. काय निरीक्षण असेल इतकं समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. केवढं निरीक्षण असेल प्रत्येक वेळ पाहायला पाहिजे ते वळत जाणार आहे. आज वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांना विचारलं तर एकदम सांगता येणार नाही अरे उजवा वेळ कोणता असं प्रचंड ज्ञान आहे. त्याच्याहीपेक्षा ज्वलनामध्ये पाणी तयार होतं हे रामदास स्वामींना म्हणते. दागदेवर लिहिले ज्वलनात पाणी तयार होतं. हो कोणत्याही प्रकारच्या ज्वलनामध्ये पाणी तयार होतं अर्थात ज्वलनाचं तापमान जास्त असल्यामुळे ते वाफेच्या रूपात ते जातं. पण पाणी तयार होतं मूळचं पाणी तयार झालं आहे ज्वलनामुळे तयार झालेलं आहे. आणि जीवसृष्टीची उत्पत्ती जेव्हा पृथ्वीवर झाली तेव्हा ऑक्सिजन अजिबात प्राणवायू नव्हता. हा सर्व प्राणवायू वनस्पतींनी निर्माण केलेला आहे. आता हवेत जो 21% वगैरे आहे म्हणजे इतकं वनस्पतींचं महत्व आहे की सर्व प्राणवायू आणि सर्व अन्न सर्व सजीवांचं अन्न हे केवळ वनस्पतीच तयार करू शकतात. आणि त्याच्यामध्ये एक द्रव्य हा जो म्हणण्यात आयुषी सांग क्लोरोफिल मराठीमध्ये हरित द्रव्य पान जे हिरव दिसतं ज्यावेळी हिरवं दिसतं ते हरित द्रव्य ते म्हणजे किमया वारच आहे.
त्याचा एवढा अभ्यास करावा शास्त्रज्ञाने आत्तापर्यंत त्याची सगळी माहिती नव्हती की तो अन्न कसं तयार करतो अजून कुठल्याही प्रयोगशाळेत कुठल्याही देशात अतिप्रगत अमेरिकेसारख्या देशातही कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यापासून माणसाला ग्लुकोजची साखर तयार करता येत नाही ग्लुकोजची साखर मूळ अन्न आहे त्याच्यापासून बाकी तयार होतं तर माणसाला अन्न तयार करता येत नाही कुठल्याही प्रयोगशाळेत सुद्धा तर ते वनस्पती कोट्यवधी वर्ष पाणी आणि कार्बन डायऑक्साईड पासून ग्लुकोजची साखर तयार करतात आणि वनस्पती म्हणजे कोण सर्व वनस्पती साधे गवताचे हिरव पात सुद्धा मला शेवटी एक कविता वाचून दाखवून खरं दोन कविता आहेत पण एका कवितेतला थोडासा भाग दुसऱ्या कवितेतला बराचसा भाग कवितेचं नाव निसर्ग सर्व काही मूळचे असते व दिसते ते म्हणजे निसर्ग शब्दकोश अर्थ निसर्गाचा फार वेगळा बरं का दान त्याग सृष्टी आणि निसर्ग एकतर मलविसर्जन असा सुद्धा अर्थ आहे निसर्ग हा शब्दाचा असं ते सोडा जमीन डोंगर दऱ्या वाळू माती व माळरान जंगल कुरणे जलमय भूमी सारे छान निसर्ग नसतो केवळ सुंदर ना फक्त भसूर नाही तो मात्र तणवायू नसो फक्त क्रूर निसर्ग फक्त आहे असतो आपण त्याचाच अंश उपभोगावे सौंदर्य अभ्यासावे राखावे सर्वंकष दुसरी कविता आहे निसर्ग संवर्धन हे म्हणून मी थांबणार आहे मग तू बोल
मला नाहीच बोलायचं तुझ्याविषयीच
होमो सॅपियन सॅपियन हे माणसाचं प्राणीशास्त्रीय आंतरराष्ट्रीय नाव आहे होमो सॅपियन सॅपियन होमो सॅपियन सॅपियन त्याचा अर्थ आहे मानव शहाणा शहाणा समजू लागला स्वतःला धनी होईल अतिशहाणा उपजीविका कंदमुळे फळे व प्राण्यांची शिकार शोध कृषी व पशुपालन स्थैर्य लाभे व विकास कालांतराने स्थलांतर जगभर सर्वत्र संचार नैसर्गिक परिसंस्था ऱ्हास वृक्षतोड अविचार अशाश्वत विकास विना विचार सारासार प्रदूषण हवामान बदल तापमान वाढ विनाशक फार तापवण्याची गरज सार्वत्रिक निसर्ग संवर्धन अन्यथा भविष्यकाळ होईल काळ कर्दन अवश्य धारणाक्षम विकासाची धरणे कास अनिर्बंध घोडदळ प्रगतीशी आता तरी दास त्यासाठी जीवनशैली मूलभूत बदल बरे साधी राहणे उच्च विचार करणे अंती सावरे भारतीय संस्कृती प्राचीन काळीचा विचार स्मरे सर्व जगताला देऊ सावरे व जीवावरण सारे पाटकोट्या कागदावर लिहावं आज मला फक्त एवढं लिहू म्हणायचं त्याच्याकरता कशाला चांगला करू एखादा कागद वाचवणं म्हणजे वृक्ष वाचवणं वृक्ष वाचवणं म्हणजे वृक्ष लावणं हे कोणालाही करता येणार आहे
या वाक्यांविषयी बापूचं आपण आता ऐकलं आणि खूप मला बापूविषयी बोलता येईल माझं शिकविले यांनी नावाचं माझं पुस्तक आहे त्याच्यातलं पहिलं प्रकरण हे बापूवरचं आहे बापूने अनेक देवरण वाचवले देवळ देवाचं स्थान आहे म्हणून ती जंगल कोणी तोडत नाही त्यामुळे शेकडो हजार वर्षाच्या पूर्वीच्या वनस्पती आज तिथे पाहायला मिळतात त्यामुळे कोल्हापूरला असताना त्यांचा ग्रुप होता आणि त्या अशा देवराय वाचवायचं त्या एका देवराईमध्ये मी सुद्धा त्याच्यावर गेलेलो आहे तर म्हणून हा एक विलक्षण प्राणी आहे असं म्हणूयात आपण का ही विलक्षण झाड आहे असं म्हणूयात काय आवडेल तुला
आणि हा ब्राह्मण म्हटलंय तर हे माणसं म्हणजे झाडच आहेत आणि बायबल मधलं सुद्धा म्हटलेलं आहे की एव्हरी फ्लेस इज ग्रास असं बायबल मध्ये म्हटलेलं आहे
बघ बापू आता तुझा समारोप झाला
तर याने याला निसर्गाचं थेट असं ज्ञान आहे थेट ज्ञान आहे
आणि त्याच्याबरोबर मी जंगल पाहिलेत आणि मला सुद्धा त्याचा एक असा छान अनुभव आलेला आहे. एका आम्ही देवरात गेलो होतो की तिथे आधीच ती सगळी झाडं वाढायला लागलेली, उंच उंच गवत माजलेलं, त्या झाडाच्या फांद्यावर असं मास लटकलेलं, प्रत्येक दगड बिगड सुद्धा हिरवे, त्याच्यावर वनस्पती सूक्ष्मच्या कणावर सुद्धा वाढलेल्या आणि त्याच्यावर किड्याची रांग चालली होती, लाल किडे. आणि मला असं वाटलं की अरे मी पण किडाच आहे गे, हा मी किडाच आहे, मी कशाने मी अमुक अमुक आहे असं समजायचं. आणि मी लहान आहे पण मी या सगळ्याशी जोडला गेलेला आहे. हा आणि त्यामुळे एकीकडे मी लहान झालो आणि एकीकडे मी व्यापक झालो. त्यामुळे निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे काय हे मला त्या अनुभवातून असं मला कळलं. ही सगळी माळा निसर्ग माझ्याशी बोलायला लागला. जसा माझ्या अनेक गोष्टी मी लिहिलेल्या सृष्टीत गोष्टीत वनाच्या नात आणखी सगळं तर रवी माझी गोष्टी त्याच्यात ते आलेलं आहे की गुरुजी बोलतात माझ्याशी. ते बोलत नाहीत हे मला माहिती आहे पण मी त्याच्यावर त्याचे संवाद सुद्धा मीच बोलतोय आणखीन अशा रीतीने काहीतरी. म्हणून बापूंनी मला ते पहिलं पुस्तक मी बापूला अर्पण केलेलं गोष्टींचं. म्हणून मला निसर्गाचा एक म्हणजे हा माणूस इतका ज्ञानी आहे आणि इतका त्याला पर्स्पेक्टिव्ह आहे की मी त्या लेख लिहिल्यानंतर मला तुझा तो फिलॉसॉफर बॉटनिस्ट काय म्हणतोय गुरु असं लोक म्हणायचे. म्हणजे नुसतं तो बॉटनिस्ट नाहीये, नुसतं बॉटनीचा प्राध्यापक नाहीये, हा पण बॉटनी अंगात मिळलेला आहे. म्हणून त्याला क्लोरोफिल विषयी सांगितलं तर म्हणलं क्लोरोफिल अन्न तयार करायचं जर समजा माणसाला जेनेटिक ऍक्सिडेंटनी ते सापडलं हा तर मग आपण काय म्हणू की जरा आवाज का तुम्ही त्याला नाश्ता करू उन्हात जाऊन आपण उभे राहू थोड्या झालं ना अन्न तयार. हा असं म्हणजे त्याच्यामध्ये जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तो सुद्धा अफाट आहे त्याचा. म्हणून मी आता वेळेला बंद करतो. सगळ्यांना खूप छान वाटलं आम्हाला आणि नमस्कार.
नाही सरी आपण मी 2 मिनिटं बोलणार आहे. ते म्हणजे महाभाग्य का अमृत योग काय म्हणतात मला नक्की माहीत नाही. असा माझ्या आयुष्यात आज आलेला आहे. इथे मला बोलण्याची संधी स्वामीजींमुळे, विनय काकांमुळे आणि आपल्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. आणि नाही धन्यवाद हा शब्द उच्चारण्यापूर्वी त्याचा माझा अर्थ मी सांगतो आणि तो उच्चारतो आणि त्यानंतर अनेक विषय थोडा एक दोन वाक्य सांगून मग ते पुढचं काम करतील. मी धन्य झालेलो पार नाही. धन्यवाद. आता मला ते आठवतंय हिमालयामध्ये अगदी हिम शिखरांच्या सान्निध्यात आमचा मुक्काम होता. शेजारच्या खोलीमध्ये आली आणि अलीकडच्या खोलीत मी आणि प्रत्येक खोलीतनं किन्नौर कैलास नावाचं अत्युच्च हिमालयामधलं शिखर दिसते, शिखरांची रांग दिसते असे. पण थंडी खूप आणि गाव आलेली आहे पण डोळ्यात पडलेलं आहे. देवी साखर झोप म्हणा भुंजी म्हणजे व्हायला लागलंय आणि अतिशय सुरेळ वासरींनी जाग होते. खऱ्या अर्थाने जाग होते. मी उठून बसतो आणि बाहेर पाहतो तर सगळे हिम शिखर अतिशय कोळ्या पिवळ्या सोनेरी सूर्यप्रकाशाने झळाळलेली आहेत आणि बासरीचा आवाज बंद झाल्याबरोबर अनिल येतो. बापू चहा तयार आहे, चहा घ्यायला खोलीत तो चहा करतो आणि तो घ्यायला आम्ही जातो अशी मला आठवण आहे. त्या बापूची आशा पुन्हा आठवण करून द्यावी.
माझे मी जे सांगणार होतो ते माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या शब्दांमध्ये बापूंनी सांगितलं.
काय लागेल जगात घरातून काय लागेल
कारण मी अतिशय गद्य शब्दात बापू सांगितलं असतं की आता अनिलजी बासरी वाजवतील पण तुम्ही जे सांगितलं त्या वर्णनाला तोड नाही. पण एक सांगतो की अनिलजी प्रथम आमच्या घरी आले तेव्हा बासरी म्हणूनच आले आणि त्यांनी बासरी वाजवली तर माझी 3-4 महिन्यांची नात त्यांच्याकडे झेपावायला लागली. ते ऐकून हात बाहेर काढून त्यांच्याकडे ती जायला लागली.
पण आपण आपापल्या जागेवर बसलो.
बाबा बसलाय का?
आपापल्या जागेवर बसत आपण अनिलजींची बासरी ऐकूया.
मला आपलं सगळे बाबा म्हणतात हे बाबा म्हणत जा ना तुम्ही अनिलजी म्हटल्यावर जरा
थोडा वेळ लागेल.
बाबा म्हणतात, बाबा म्हणतात, बाब्या म्हणतात.
हो अगदी
वेळ लागेल.
मी बासरीचे चार सूर ऐकवणार आहे. मी ते बासरी वादक नाही मला तसं काही, पण मी बासरीचा आनंद घेणारा असा एक माणूस आहे.
Thank you.
रूप होता. अतिशय चांगला संपन्न झाला. 10 साली बापू इथं राहायला आले या इमारतीमध्ये आणि बापू तुम्हाला इथं बोलवण्यासाठी 16 साल उजाडावं लागलं. याचं कारण खरं म्हणजे
उत्क्रांतीमध्ये हे अंतर लहान आहे. तिथे मिलियन्स ऑफ इयर असतो.
माझी उत्क्रांती फार
आणि मी हे विसरलो या आमचे. आणि एक आणलंय हे माझे निर्मिलेले
आहे. पण बापूंना इथं येण्यासाठी किंवा इथं बोलतो करण्यासाठी एका समर्थ माणसाची आवश्यकता होती. तो माणूस इथं 16 साली आला त्याला काय करणार असं मला वाटलं. तुम्ही जरा आधी आला असतात तर कधीच बापू इथं येऊन बोलले असते.
निरोप पाठवायचा की
कसं पाठवणार. तुमची आणि आमची ओळख नव्हती. आजचा हा कार्यक्रम दीर्घकाळ स्मरणामध्ये राहील असा कार्यक्रम झाला. मी बापूंना आणि बाबांना दोघांनाही वर्षातून एकदा आम्हाला किमान एकदा येऊन अशाच रीतीने निसर्गाबद्दल आपल्या जीवनाबद्दल जे तत्वज्ञान आहे ते आणि तुमची आनंद बासरी जसं आनंद गाणं असावं तशी या दोन्ही गोष्टींचा लाभ तुम्ही करून दिलात तर आम्हाला फार बरं वाटेल. दरवर्षी वेळ कमी पडला हे मला अगदीच मान्य आहे पण आपण जर असं मधूनमधून ठेवत गेलो वर्षातून एखाद्या वेळेला जरी तरी देखील आपल्याला खूप उत्तम असं कालांतराने आपल्या पदरात पडलं हे लक्षात येईल असं मला वाटतं. आजचा हा कार्यक्रम इथंच संपन्न होतो आहे. या कार्यक्रमामध्ये आता जय जयकार होईल आणि नेहमीची निवेदनं होतील आणि मग आपला कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न होईल. बोला पुंडलिक वरद हरिठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत.